आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतार, कुवैत आणि ओमानच्या प्रमुखांशी चर्चा. भारताकडे 40 ते 45 दिवस पुरेल इतका तेलसाठा. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती. आखाती देशांसाठी विमानसेवा अंशतः सुरू. देशातील विमान कंपन्यांकडून आज 58 उड्डाणांचं आयोजन. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण बनला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अर्थसंकल्पानंतरच्या एका ऑनलाईन चर्चासत्रामध्ये शाश्वत आणि सशक्त आर्थिक प्रगती या विषयावर ते बोलत होते. आज जग परिवर्तनशील आणि विश्वासार्ह भागीदाराच्या शोधात आहे, त्यामुळे भारताला ही एक मोठी संधी आहे असं मोदी यांनी सांगितलं. गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याची जबाबदारी सर्वांची असून देशात तयार होणारी उत्पादनं जागतिक दर्जाची असायला हवीत असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी उद्योजकांना गुंतवणूक करण्याचं तसंच तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त सैन्यानं काल इराणमधील तेहरानच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराणनंही हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. इराणनं पश्चिम आशियातील अनेक देशांवर हल्ले सुरू ठेवले आहेत, यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी काल इराणनं डागलेली 11 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि 123 ड्रोन रोखले, तर एक क्षेपणास्त्र देशाच्या हद्दीत कोसळलं, परंतु कोणतीही मानवी हानी झालेली नाही. दुसरीकडे इस्रायलनं लेबनॉनवरही हवाई हल्ले तीव्र केले असून दहशतवादी संघटना हिजबुल्लाशी संबंधित 60 ठिकाणांवर हल्ला केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतार, कुवैत आणि ओमान यासारख्या देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी आखाती देशांमधल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आणि तिथं राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. या देशांमधल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी घेत असलेल्या काळजीबाबत त्यांनी या देशांची प्रशंसाही केली. हा संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक धोरणांची गरज असल्यावरही पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनीही परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण धोरण विषयक युरोपीय महासंघाचे उच्चायुक्त काजा कल्लास यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक उपाय योजण्याचे तसंच संवाद साधण्याचं आवाहन भारतानं पुन्हा केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या बाजूनं भारत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. जवळपास 1 कोटी भारतीय आखाती देशात काम करतात. त्यांची सुरक्षितता भारतासाठी महत्वाची आहे. ज्या गोष्टीचा भारतावर थेट परिणाम होतो त्यापासून भारत अलिप्त राहू शकत नाही असं या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारताचे लोक जगभरात कामासाठी विखुरले आहेत, त्यामुळे भारत जहाजांवरच्या हल्ल्यांनाही ठामपणे विरोध करतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांच्या समितीची स्थापना केली असून याची दैनंदिन बैठक घेतली जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. निर्यातविषयक परवानग्यांना गरजेनुसार शिथिलता देणं, सीमाशुल्क आणि बंदरे खात्यात समन्वय साधून आयातीसाठी सुलभ परवानगी मिळवून देणं, वित्त आणि विमा क्षेत्रातल्या संस्थांशी समन्वय साधून निर्यातदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारा तेल पुरवठा थांबला तरी भारताकडे 10 कोटी बॅरल तेलाचा साठा शिल्लक असून हे तेल 40 ते 45 दिवस पुरेल इतकं आहे. याबाबत सरकार समाधानी असून गरज पडली तर उपाययोजना केल्या जातील असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज सांगितलं. भारताकडे तेल वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही उपलब्ध आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचंही पुरी यांनी सांगितलं. दरम्यान कतारनं आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करत नैसर्गिक वायूचा पुरवठा 40% कमी केला आहे. कतार हा नैसर्गिक वायूसाठी भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. देशातल्या एकूण नैसर्गिक वायूपैकी 40% वायू कतारमधून आयात केला जातो. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांनी सुरू केले आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि जागतिक शेअर बाजार कोसळले आहेत. सोमवारी झालेल्या तीव्र वाढीनंतर काल ब्रिटनमध्ये नैसर्गिक वायूच्या किमती 3 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या, तर कच्च्या तेलाच्या किमती जुलै 2024 नंतर पहिल्यांदाच $85 प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबुधाबीकडून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः पुन्हा सुरू झाल्यानं तिथं अडकलेल्या हजारो भारतीयांना दिलासा मिळाला आहे. तसंच भारतीय विमान कंपन्या आज 58 उड्डाणं चालवण्याची योजना आखत आहेत. यामध्ये इंडिगोच्या 30 आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या 23 उड्डाणांचा समावेश आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांनी 1200 अधिक उड्डाणं आणि परदेशी विमान कंपन्यांनी जवळ 380 उड्डाणं रद्द केली आहेत. मंत्रालय परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवत असून विविध देशांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुखरूप परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे, असं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 164 जणांना परत आणण्यासाठी 2 विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्रीय उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळ अर्थात सीबीएसईनं पश्चिम आशिया क्षेत्रामध्ये आयोजित 10वी आणि 12वीच्या 5 आणि 6 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर जाहीर होणार आहेत. 7 मार्चपासूनच्या परीक्षांचा निर्णय परिस्थितीच्या आढाव्यानंतर घेण्यात येईल, असं सीबीएसईनं म्हटलं आहे. इराणवरील हल्ल्यांना पाठिंबा देत नसल्यानं आणि युरोपियन राष्ट्रांनी नाटोच्या खर्चात वाढ करण्यास विरोध केल्यानं स्पेन समवेतचा व्यापार संपुष्टात आणण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. स्पेनचे परराष्ट्रमंत्री जोस मॅन्युएल अल्बारेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत समाविष्ट नसलेल्या कोणत्याही हल्ल्यामध्ये दक्षिण स्पेनमधील तळांचा वापर स्पेन करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. अल्बारेस यांच्या वक्तव्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी ही भूमिका घेतली आहे. राज्यसभेच्या 6 राज्यांमधील जागांसाठी भारतीय जनता पक्षानं काल 9 उमेदवारांची नावं जाहीर केली. बिहारमध्ये नवनियुक्त पक्षाध्यक्ष नितीन नवीन आणि शिवेश कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातले माजी लोकसभा सदस्य संजय भाटिया तसंच ओदिशातले राज्यसभेचे सदस्य सुजित कुमार आणि माजी सदस्य मनमोहन सामल हे वगळता सर्व नवे चेहरे आहेत. राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये संपत असल्यानं 16 मार्चला ही निवडणूक होणार आहे. 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर सामना खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं अपराजित राहत उपांत्य फेरी गाठली, तर न्यूझीलंडनं सुपर 8 मध्ये सरस धावगतीच्या जोरावर पाकिस्तानला मागं टाकत अंतिम 4 मध्ये स्थान मिळवलं. या प्रकारच्या विश्वचषकात हे दोन्ही संघ 6व्यांदा आमनेसामने येणार आहेत. तर उद्या मुंबईत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतार, कुवेत आणि ओमानच्या प्रमुखांशी चर्चा. भारताकडे 40 ते 45 दिवस पुरेल इतका तेलसाठा, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती. आखाती देशांसाठी विमानसेवा अंशतः सुरू, देशातील विमान कंपन्यांकडून आज 58 उड्डाणांचं नियोजन. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.